इकडं राम लक्ष्मण सीतामाई चित्रकूट सोडून प्रवासाला निघाले. वाटेमध्ये त्यासनी विराट राक्षस भेटला. रामानं त्याला ठार केला. जंगलामध्ये तप करणाऱ्या ऋषी मुलींना राक्षस छळायचे. रामानं समन्यांचा बंदोबस्त केला. 10 वर्ष निघून गेली. ते पंचवटीत आले आणि तिथेच राहू लागले. एक दिवस रामराया लक्ष्मण आणि सीतामाई झोपडीमोर बसले होते. एक देखणी आणि तरणीबाई रामामोर येऊन उभी राहिली. ही होती शूर्पणखा. रूप बदलून आली होती. रामाला म्हणली, राजपुत्रा, तू माझ्या मनात भरलायस, आपण दोघं लगीन करू. रामराया गमतीनं म्हणले, माझं एकडाव झालंय, हा माझा धाकला भाऊ मोकळाच आहे, त्याच्याशी कर लगीन. ती लक्ष्मणाकडे वळली. तसं लक्ष्मणानं पुन्हा रामाकडे बोट दावलं, रामानं पुन्हा लक्ष्मणाकडे बोट दावलं आणि ही टोलाटोली बघून ती पिसाळली. आपलं खरं रूप प्रगट करून सीतामाईच्या अंगावर धावली. तवा मात्र लक्ष्मणानं तिचं नाक कान कापलं. शूर्पणखेचं नाक कान कापलं म्हणून खर दूषण लढाया आले. राम लक्ष्मणानं त्यांना बी ठार केलं. शूर्पणखा थेट रावणाकडे गेली. तिनं रावणाला रामाच्या विरुद्ध चिथावलं आणि सीतामाईला पळून आणायला सांगितलं. रावण तयारीला लागला. रामाची बहादुरी त्याला ठाव होती म्हणून त्यानं कपट रचलं. एक दिवस सीतामाईच्या झोपडीमोर एक देखणा हरिण उड्या मारताना दिसला. हा होता मरीच मामा, पण तो हरणाच्या रूपानं आला होता. सीतामाईनं हट्ट धरला. या हरणाच्या सोन्यावानी चमकणाऱ्या चांबड्याची चोळी मला शिवायची. रामराया धनुष्य बाण घेऊन हरणाच्या मागे लागले. लांब गेले. हरिण पुढं ते मागो, हरिण पुढं ते मागो. दूर जंगलात गेले आणि लांबना आवाज आला, लक्ष्मणा धाव, सीते धाव. हुबहूब रामाच्या आवाजावानी आवाज. सीतामाई घाबरी घुबरी झाली. तिनं लक्ष्मणाला पाठोपाठ जाय सांगितलं. लक्ष्मण बी धावून गेला. पार झाडाझुडपात दिसेनासा झाला. तसा रावण साधूचं रोप घेऊन भिक्षा मागायला आला. सीतामाई भिक्षा वाढाया दारात आली तशी रावणानं उखलली, टाकली खांद्यावर आणि पळाला. आजगराच्या जबड्यात सापडलेल्या चिमणीवाणी सीतामाईची गत झाली. सीतामाईला शोधण्यापायी रामरायानं आणि लक्ष्मणानं समद जंगल तुडवलं, पण सीता घावली नाही. एका जागी सीतामाईच्या गजरेची फुलं रामाला आढळली आणि मग त्याच मागावर ते मोहरं निघाले. वाटमंदी रक्ताच्या थारोळ्यात त्यासनी जटाऊ दिसला. रामाला वाटलं, यानंच जानकीला खाल्ली. त्यांनी त्याच्यावर बाण रोखला आणि म्हणले, बोल, माझी सीता कुठं आहे? तवा जटायू कळवून म्हणाला, कसं सांगू मी रघुनाथा, नेली रावण आन सीता. रावणानं सीता पळवून नेली. हे जटायूनं रामरायाला सांगितलं आणि प्राण सोडला. त्याचं क्रियाकर्म करून रामराया आणि लक्ष्मण मोहरं निघाले. रस्त्यामंदी रामरायानं कबंध राक्षसाचा उद्धार केला. त्यानं रामरायाला सांगितलं, रामचंद्रा, किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव आहे, त्याच्याशी दोस्ती कर, तो तुला संधी मदत करील, सीतामाईचा शोध लावून देईल. त्याच्या सांगण्याप्रमाणे रामराया सुग्रीवाकडे जाया निघाले. पंपा सरोवराच्या काठावर शबरीचा आश्रम लागला. रामरायानं शबरीची उष्टी बोरं खाल्ली. मजल दरमजल करीत प्रभू रामचंद्र किष्किंधेला पोहोचले. वालीचा वध करून त्यांनी सुग्रीवाचं राज्य परत पळवून दिलं. सख्या भावानं पळवून नेलेली त्यांची घरधणी रुमा हिला सोडून आणली. सुग्रीव आपल्या वानर सेनेसह सीतेच्या शोधापायी निघायला तयार झाला. मारुतीराया सुग्रीवाच्या सैन्यात होते. सुग्रीवानं रामरायाला हनुमंताची ओळख करून दिली. अफाट शक्ती आचाट डोकं पहलवान हा गडी, जन्मा येता सूर्यावरती सुसाट घेतली उडी.
आपली शक्ती अचाट बुद्धी पहिलवान हा गडी ए पहिलवान हा गडी जन्मा येता सूर्यावरती सुसाट घेतली बुडी त्यानं सुसाट घेतली बुडी त्यानं सुसाट घेतली बुडी हा
अफाट शक्ती अचाट बुद्धी पहिलवान हा गडी पहिलवान हा गडी जन्मा येता सूर्यावरती सुसाट घेतली बुडी त्यानं सुसाट घेतली बुडी त्यानं सुसाट घेतली
पहाट जन्माला जन्मा येता उंच उडाला त्याच धाडस पाहून भरली त्याच धाडस पाहून भरली सूर्याला हुडी हुडी वज्र मारिल हनुवटी वरती पाप कोपला इंद्रावरती रागवूनया तुनिये वरती रागवूनया तुनिये वरती वाऱ्यान मारली तडी थांबली तडफड झाली ए सर्गा मंदी गडबड झाली देव धावती माफी मागती देव धावती माफी मागती वाऱ्याची घडी घडी हनुमंताला नग भिवू तू कधी मरणाला होईल बिच्छा तवा टाकशील होईल बिच्छा तवा टाकशील तुझीच तू रे कुडी शक्ती हा अचाट बुद्धी पहिलवान हा गडी पहिलवान हा गडी जन्मा येता सूर्यावरती जन्मा येता सूर्यावरती सुसाट घेतली बुडी त्यानं सुसाट घेतली बुडी त्यानं सुसाट घेतली बुडी